चीनीमंडी.com पॉडकास्ट।
झिम्बाब्वे मध्ये ऊस तोडणी मजुरांची कमतरता। भारतातच नाही तर इतर देशांमध्ये सुद्धा कोरोनाच्या भीतीमुळे ऊस तोडणी मजुरांची कमतरता जाणवत आहे। झिम्बाब्वेच्या हिप्पो घाटीमध्ये ऊस क्षेत्रामध्ये कोरोनामुळे प्रवासी ऊसतोड मजुरांची कमी दिसून येत आहे। सध्या ऊसतोडीचा हंगाम आहे आणि साधारणपणे प्रवासी मजूर छोट्या कालावधीसाठी येतात, पण यावर्षी ते आलेले नाहीत, ज्यामुळे क्षेत्रामध्ये तणाव निर्माण झालाय। श्रमिकांच्या कमीमुळे मजुरीचे पैसे सुद्धा वाढले आहेत।